होशे अध्याय 11. जेव्हा इस्रायल बालक होता तेव्हा त्यावर प्रेम केले आणि माझ्या पुत्राला मिस्रातून बोलावले. त्यांना जेवढे बोलाविले तेवढे ते माझ्यापासून दूर जात. ते बाळालाच बली आणि मूर्तीस धूप जाळतात. तरी तो मीच ज्याने इफ्रायमास चालणे शिकवले, तो मीच ज्याने त्यास हात धरून उभे केले. पण त्यांना माहीत नव्हते की मी त्यांची काळजी घेत होतो. मी त्यांना मानवता आणि प्रेमाच्या दोरीने चालवत होतो. मी त्यांना त्यासारखा होतो जो तोंडवरचे जू काढतो आणि मी खाली वाकून त्यांना खाऊ घातले. ते मिस्रात परत येणार काय? अशूर त्यावर राज्य करणार काय? कारण ते मजकडे परत येण्याचे नाकारतात. त्यांच्या नगरावर तलवार चालेल आणि ती त्यांच्या दाराचे अडसर नष्ट करील. त्यांचा नाश त्यांच्या स्वतःच्याच योजनामुळे होईल. माझ्या लोकास मजपासून वळण्याचा निश्चय केला आहे, तरी ते त्यांना मी जो परमप्रधान आहे त्याकडे बोलवितात, तरी त्यापैकी कुणीही मला गौरव देत नाही. हे इफ्रायमे, मी तुझा त्याग कसा करू? हे इस्रायला, मी तुला शत्रूच्या हाती कसा देऊ? मी तुला अदमासारखे कसे करू? मी तुला सिबोयुमासारखे कसे करू? माझे हृदय खळबळले आहे, माझी करुणा ढवळली गेली आहे. मी माझा भयानक राग अंमलात आणणार नाही. मी इफ्रायमाचा पुन्हा नाश करणार नाही, कारण मी देव आहे आणि मनुष्य नाही. तुमच्यामध्ये असणारा मी पवित्र आहे. मी क्रोधाने येणार नाही, ते माझ्या मागे चालतील. मी परमेश्वर सिंहासारखा गर्जना करेल. मी खरोखर गर्जेन आणि लोक पश्चिमेकडून थरथरत येतील. ते मिस्रातून पक्षासारखे आणि अशुरातून कबुतराप्रमाणे थरथरत येतील. मी त्यांना त्यांच्या घरात बसवीन, असे परमेश्वर म्हणतो. इफ्राईम मला लबाडीने आणि इस्रायलाचे घराने कपटाने वेढले, पण यहुदा आतापर्यंत देवाबरोबर, जो पवित्र आहे, त्याबरोबर विश्वासू बनून आहे.